ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् धृत्योर्मुक्षीयमामृतात् यो रुद्रौ अग्नौ यो अप्सु य ओषधीषु यो रुद्रो विश्वा भुवनाविवेश तस्मै रुद्राय नमोऽस्तु तमुष्टु हियस्विषुस्तु धन्वायो विश्वस्य क्षयति भेषजस्य यक्ष्वा महेशौ मनसाय रुद्रं नमो भिर्देवमसुरं नुवस्य अयम् मे हस्तो भगवान् अयम् मे भगवत्तरः अयम् मे विश्वभेषजोऽयं शिवाभिमर्शनः ये ते सहस्रमयुतम् पाशा मृत्योमर्त्याय हन्तवे तान् यज्ञस्य मायया सर्वानवयजामहे मृत्यवे स्वाहा मृत्यवे स्वाहा ॐ नमो भगवते रुद्राय विष्णवे मृत्युर्मे पाहि प्राणानां ग्रन्थिरसि रुद्रो मा विशान्तकः तेनानेनाप्यायस्व ॐ शान्ति शान्ति शान्तिः ॐ अग्ना विष्णु षजोष सेवा वरदन्तु भाङ्गिरः द्युम्नैर्वाजे विरागतम् वाजश्च मे प्रसवश्च मे प्रयतिष्य मे प्रसितिष्य मे भीतिष्य मे क्रतुष्य मे स्वरश्च मे शोकश्च मे श्रावश्च मे श्रुतिश्च मे ज्योतिष्य मे सुवश्च मे प्राणश्च मे पानश्च मे ध्यानश्च मे तुश्च मे चित्तं च माधीतं च मे वाक्च मे मनश्च मे चक्षुश्च मे श्रोत्रं च मे रक्षश्च मे बलं च मोजश्च मे सहस्रम् आयुष्य
स्वामींच्या सहवासातला प्रत्येक दिवस म्हणजे एक आठवणच आहे. कधी कधी ते सहज काही बोलले होते. एकदा म्हणाले, श्रीरामचंद्रांसमोर जायचं तर ध्यानाशिवाय कसं जाणार, म्हणून आधी ध्यानाला बसलो बुवा. एकदा स्वतःच्या आयुष्यातल्या घटनांबद्दल बोलत असताना म्हणाले, आता मागे वळून बघताना असं वाटतं की एवढी मोठी चढण माझ्या एकट्याच्याने चढणं फार कठीण होतं. सद्गुरूंची, ज्ञानदेवांची आणि इतर संतांची माझ्यावर कृपा आहे म्हणून हे सारं साधलं. पुढे म्हणाले, माझा विविध प्रकृतीच्या लोकांशी संपर्क येतो. मी तरी सगळ्यांची मनं सांभाळण्याचा हा खटाटोप कशासाठी करतो. या परमार्थ मार्गावर तुम्ही स्थिर व्हावं आणि याच जन्मात तो आत्मानंद प्राप्त करून घ्यावा म्हणून. एकदा कांचन स्वामींच्या घरी गेली होती तेव्हा घरातल्या संतांच्या तसबिरींकडे बघत स्वामी म्हणाले, ही मंडळी या देहातून खेळत आहेत, तेच सारं कार्य करून घेत आहेत, त्यांचे पूर्ण आशीर्वाद आहेत. नंतर स्वामी म्हणाले, मी अविवेकाची काजळी फेडून विवेक दीप उजळी तई योगिया पाहे दिवाळी निरंतर माझे अजत्वे जन्मणे अक्रियताची कर्म करणे हे अविकार जो जाणे तो परममुक्त. मी नेहमी सोहम भावात असतो, अगदी शक्य झालं नाही तर मग लगेच दास्य भाव असं आहे, तुम्ही मला समजून घ्या. स्वामी असं काही बोलत की त्या चिंतनात मन रमून जाई. पुढे 1996 साल उजाडलं. त्या वर्षात घडलेले काही प्रसंग आपल्याला सांगते. एकदा एका संध्याकाळी स्वामी पलंगावर निजूनच काही बोलत होते. मी समोर बसले होते. सौ सरला ते या स्वयंपाकघरात काही करत होत्या. बोलता बोलता स्वामी एकदम उठून बसले. त्यांना पाणी वगैरे हवं असेल म्हणून मी पण लगेच उठून उभी राहिले. स्वामीने हातानेच खूण करून बसायला सांगितलं. स्वामींचा चेहरा बदलला होता. ते काहीतरी सहन करत होते. मधूनच ज्ञानदेव स्वामी स्वरूपानंदांकडे पाहत होते. त्यांना किंचित धाप लागल्याचं जाणवत होत. 2-4 मिनिटं तशीच गेली. स्वामींचा चेहरा पुन्हा पूर्ववत शांत झाला. स्वामी म्हणाले, गेले काही दिवस मला मधून मधून ब्रेथलेसनेसचा त्रास जाणवतो आहे. थोडी धाप लागतीये. मी अजून कोणाला बोललेलो नाही. आज पण तुझ्यासमोर श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला म्हणून तुला समजलं. मी काकूसीनी त्यांना म्हटलं, आपण डॉक्टर किंवा वैद्य कुणाला तरी दाखवूया ना, निदान तुम्हाला त्रास होणार नाही. स्वामी एकदम म्हणाले, छे छे अजिबात नाही, डॉक्टर वगैरे काही नको. मला माझ्या तब्येतीची कल्पना आहे आणि तुलाही सांगतो, बाहेर याबद्दल अजिबात काहीही बोलायचं नाही. मला याबाबत मुळीच चर्चा नको. मी हिंमत करूनच विचारलं, सल्लाताईंना माहिती आहे ना? स्वामी हात हलवत म्हणाले, नाही नाही त्यांनाही सांगणार नाही. आता त्या माऊलीला त्रास नको. या सगळ्या गोष्टींचं माझ्या मनावर विलक्षण दडपण आलं. स्वामी डॉक्टरांना न दाखवण्याबाबत अगदी ठाम होते. अर्थात त्यांना होणारा हा त्रास नंतर सौ सरलाताईंना व इतरांनाही समजला. स्वामींची तब्येत इतकीशी बरी नव्हती, त्यामुळे दिवसभर माझ्या डोक्यात त्यांच्या तब्येतीचाच विषय होता. संध्याकाळी त्यांच्या घरी गेले होते. काळजीनेच मी स्वामींना विचारलं, तुम्हाला आता बरं वाटतंय ना? स्वामी एकदम म्हणाले, किती त्या देहाच्या गोष्टी, सकाळपासून सगळ्यांचं तेच बोलणं चाललंय. आयुष्यभर काय सांगतोय मी, मुख्य लक्ष आत्म्याकडे असू देत, भगवंताकडे असू देत. अहम आत्मा हे कधीची विसरू नये. आणि तू तर रडव्या आवाजात अजिबात बोलू नकोस, मला सहनच होत नाही. आपण स्वतः आनंदरूप असताना दुःख कशासाठी? मी घाबरून गप्पच बसले. घरी आले तर चांगलीच अपसेट होते. थोड्या वेळाने स्वामींचा फोन आला. फोनवरून विचारत होते की, राधिका तू जेवलीस का? मला भूकच नव्हती, तरी मी सांगितलं की हो माझं जेवण झालं. यावर स्वामी म्हणाले की, थोडं खाऊन घे, उपाशी झोपू नकोस. दुसऱ्या दिवशी स्वामी म्हणाले, काल दिवसभर आजारपणाची चर्चा चालली होती, शेवटी संध्याकाळी पण तू तोच विषय काढलास. सकाळची सगळी मंडळी सुटली पण तुला मात्र ऐकून घ्यायला लागलं. यावर आता काय बोलावं ते मला समजेना. मी गप्प बसले. स्वामींचे सर्व साधकांविषयींचे भाव फार पवित्र आणि उदात्त होते. एखाद्या व्यक्तीला वेळ दिली की त्या व्यक्तीसाठी ते तयार होऊन बसत. मला आठवतंय, स्वामी मकरंदनाथ दर 15 दिवसांनी मंगळवारी सकाळी स्वामींकडे येत असत. सांगितलं तर विशेष वाटेल, पण खरोखरीच आपण स्वामी येणार असतील तर ज्या पद्धतीने तयारी करत असू त्या पद्धतीनेच स्वामी बाकीच्याकडून स्वामी मकरंदनाथ आणि सौ मधुराताई येत असत तेव्हा तयारी करून घेत. त्यांच्यासाठी नीट आसनं मांडलेली असत. त्यांना प्रसादासाठी जे द्यायचं असे ते आधीपासून ठरवून तयार केलेलं असे. एकदा एका मंगळवारी त्या दोघांची भेटीची वेळ होती. नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे स्वामींनी मला ते दोघं आलेले आहेत का हे बघून यायला सांगितलं. स्वामी मकरंदनाथ आणि सौ मधुराताई दोघेही जिन्यात उभे होते. पण यावेळेला स्वामींना त्यांच्या शारीरिक अडचणीमुळे आवरायला 2-4 मिनिटं उशीर झाला. स्वामींनी त्या दोघांना आज बोलावलं. स्वामी म्हणाले, आज मला थोडा उशीर झाला. स्वामी मकरंदनाथ म्हणाले, नाही स्वामीजी आम्ही पण आत्ताच आलो. स्वामी फक्त हसले. त्या दोघांची स्वामींशी भेट झाली. ते दोघं स्वामींच्या घरातून बाहेर पडल्यानंतर स्वामी म्हणाले, मकरंदचा भाव उत्कट आहे. त्याच्याजवळ भाव आहे, भक्ती आहे, मुख्य म्हणजे त्याचं अंडरस्टँडिंग चांगलं आहे. स्वामी त्याच विचारात थोड्या वेळ असल्यासारखे वाटले. पोटाचं ऑपरेशन झाल्यानंतर स्वामी समोरच्या ध्यान केंद्रात जायच्याऐवजी घरातच खुर्चीवर बसत. स्वामी केंद्रात दिसले नाही की स्वाभाविकपणेच येणाऱ्या साधकांचा हिरमोड होईल. काही साधकांनी विचारलं देखील की स्वामी संध्याकाळच्या केंद्रात कधी येतील. मी स्वामींना म्हटलं की तुम्ही केंद्रात दिसला नाहीत ना की सगळ्यांना खूप वाईट वाटतं. स्वामी गंभीर झाले, म्हणाले आता याची लोकांना सवय व्हायला पाहिजे. असं बघ, आदल्या दिवशीचा सूर्य मावळल्याशिवाय जसा दुसऱ्या दिवशीचा सूर्य उगवत नाही, तसंच मी जोपर्यंत बाजूला होत नाही तोपर्यंत ही मुलं पुढे येणार कशी. लोकांचं लक्ष आता त्यांच्याकडे जायला पाहिजे. मी आता मागे असणंच बरोबर आहे, स्वामी बोलत होते, पण स्वामींचं हे बोलणं मानवत नव्हतं. गुरुपौर्णिमेच्या पूजा चालू झाल्या होत्या. यावेळी स्वामींनी आपणच आमच्या घरातल्या सगळ्यांना घरीच पूजनासाठी यायला सांगितलं. म्हणाले पूर्वी गुरुवारी मी येत असे, पण आता शक्य नाही म्हणून आपल्या सगळ्यांना इथे यायला सांगितलं. स्वामींनी मोठ्या प्रेमाने सगळ्यांना थोपटलं. स्वामींना आधीपासूनच थोडी चक्कर येत होती, पण तरीही स्वामी केंद्रात बसून पूजा स्वीकारत होते. लोकांचे सुंदर भाव आणि स्वामींचा त्याहून उत्कट प्रतिसाद यातून स्वामी अक्षरशः बरसत होते आणि घरी आल्यावर पलंगावर स्वतःला लोटून देत होते. सोमवारी जेव्हा सगळंच अशक्य झालं तेव्हा स्वामींनी घरातच निजून पूजा स्वीकारल्या. दृष्टीतून सगळ्यांना प्रतिसाद देत राहिले. नंतर डॉक्टर तळवलकर येऊन गेले. संध्याकाळी घरी गेले तेव्हा स्वामी शांतपणे पडून होते. तो सरला ते नित्याप्रमाणे पायाशी बसल्या होत्या. स्वामींचे चिरंजीव श्री बापूसाहेब तिथे होते. मी स्वामींना नमस्कार केला. स्वामी बऱ्याच वेळ थोपटत राहिले, म्हणाले आनंदात राहा. घरी परतताना तिथून पाय निघत नव्हता. दुसऱ्या दिवशी गुरुपौर्णिमा होती. मी आवरून तयार होत होते तेवढ्या ताराचा फोन आला, जशी असेल तशी लगेच निघून ये. मी स्वामींच्या घरी गेले. स्वामींनी देह सोडलेला होता. स्वामी शांतपणे निजलेले दिसले. साधक आत खोलीत यायला लागले होते. स्वामींच्या चरणांवर नमस्कार करत होते. तिथे मकरंद कोपरकर होता. त्याने स्वामींना पांघरून घालावं म्हणून पायांवर शाल घातली. मातोश्री सौ सरलाताई स्वामींच्या उशाशी बसल्या होत्या. त्यांच्या डोळ्यातून अविरत अश्रुधारा वाहत होत्या. ती माऊली म्हणाली स्वामींच्या फक्त पावलांवरची शाल बाजूला करा, लोकांना पुन्हा स्वामींच्या चरणांवर डोकं ठेवून नमस्कार करता येणार नाही. मी घरी आले. माझे वडील बराच वेळ माझ्या शेजारी बसून राहिले. मी पुन्हा स्वामींकडे गेले. स्वामींसाठी बर्फाची लादी आणली होती. संध्याकाळी 7:30 वाजता नित्याप्रमाणे प्रार्थना आणि आरती झाली. आम्ही काही जण रात्रभर स्वामींच्या घरी स्वामींच्या सानिध्यात बसून राहिलो. स्वामींच्या वरून दृष्टी बाजूला करवत नव्हती. शेवटी दुसऱ्या दिवशी सकाळी स्वामींची निघायची वेळ झाली. स्वामींचे पवित्र पावन चरण हातात धरून नमस्कार केला. ही पहिली आणि शेवटची गुरुपौर्णिमा होती की ज्या दिवशी स्वामींना नमस्कार केला आणि स्वामींचा हात मस्तकावरून फिरला नाही. स्वामींच्या पावलाचा स्पर्श मात्र हातातून कधी गेला नाही, तो अजूनही हाताला जाणवत राहतो. स्वामींच्या समवेत सगळे चालत होतो. स्वामींच्या कन्या सौ प्रतिभाताई मला हाताला धरून पुढे घेऊन गेल्या. जेव्हा अंतिम समय आला तेव्हा सौ प्रतिभाताईंचा हात बाजूला करून मी आधीच दूर जाऊन आयुष्यात प्रथमच स्वामींकडे पाठ करून बसले. आम्ही सगळ्याजणी एकमेकींबरोबर घरी आलो. जीवाची विलक्षण उजाळ होत होती. रात्री अंथरुणावर पडले तरी झोप येणारच नव्हती. पण एक वेळ अशी आली की आतापर्यंत आपोआप आवरले गेलेले अश्रू अनावर झाले. अंघरुणाच्या आत रडून नुसता आकांत मांडला, स्वतःला आवरतही ना. किती वेळ गेला कुणास ठाऊक. अर्धवट जागृती अर्धवट झोप यामध्ये बहुतेक स्वप्न पडलं. मी बसले होते आणि स्वामी शेजारी उभे होते. माझ्या डोक्यावरून हात फिरवत मोठ्या मृदूपणे म्हणाले इतकं कशाला रडायचं, मी आहे ना. मी अगदी पूर्ण जागी झाले. विस्मयचकित होऊन राहिले, पण मनाची समजूत मात्र पटली की खरंच स्वामी आहेत ना. फार पूर्वी एकदा स्वामी परगावी गेले असताना तिथे बोलताना म्हणाले होते, निखळ परमार्थ सांगणारे, पूर्ण बोधावर वावरणारे, आपली कामे चोख करणारे, सगळ्यांना प्रेमाने आपलंसं करणारे आणि खऱ्या परमार्थाचा डंका सर्वत्र पिटून लोकांना योग्य मार्गदर्शन करणारं कोणी मिळत नाही. एखादा असा असला तर तो एकांतातून बाहेर येऊन लोकांना मार्गदर्शन करायला तयार नसतो. हे प्रत्येक ठिकाणी मला जाणवलं. हे सारं संपायला हवं. लोकांना खऱ्या परमार्थाचं मार्गदर्शन करून त्यांचं जीवन सुखी करणारी तरुण मुलं मी तयार करतो आहे. त्यांनी हे करावं. स्वतः उत्तम साधना करून तन मन धनाने आपलं सारं कर्तव्य कर्म पार पाडून पूर्ण बोधावर राहून लोकांना शिकवावं अशी माझी त्यांच्याकडून अपेक्षा आहे. माझ्या मनात आलं, स्वामींची ही इच्छा स्वामींचे उत्तराधिकारी पूजनीय स्वामी मकरंदनाथ आणि स्वामींनी नेमलेले मार्गदर्शक सद्भक्त श्री सुनील दादा, मिलिंद दादा, पंकज दादा हे अगदी तंतोतंत पूर्ण करतायत हे बघून स्वामींना किती संतोष होत असेल. माझ्या वैयक्तिक बाबतीत बोलायचं तर गेल्या काही वर्षात एका आंतरिक हिवाळ्याने स्वामी मकरंदनाथ आमच्या घरातल्या मंडळींशी समरस झाले आहेत. मग ते माझे वडील असोत, आत्या असोत, काका असोत किंवा आम्ही कोणी असो, त्याबद्दल अपार कृतज्ञता मनात आहे. त्यांच्या प्रेरणेने आणि आशीर्वादानेच या थोड्याफार स्वामीजींच्या आठवणी प्रगट होऊ शकल्या असं मनापासून वाटतं. आज स्वामींच्या आठवणींचा समारोप करताना एक छोटीशी आठवण आठवली. स्वामी पलंगावर पहुडलेले होते. नित्याप्रमाणे त्यांच्या चरणांपाशी मातोश्री सौ सरलाती बसल्या होत्या. मी स्वामींच्या पुढ्यात गादीवर डोकं ठेवून नमस्कार केला. अतीव मायेने थोपटत स्वामी म्हणाले, परमेश्वर तुझं कल्याण करील. मी मान वर करून स्वामींकडे बघत म्हटलं, म्हणजे तुम्ही ना? स्वामी मान हलवत इतके गोड हसले, म्हणाले, अगदी वेडपटेच झालं. खरं म्हणजे आपल्याला तरी सद्गुरूंशिवाय स्वामींशिवाय दुसरा कोणी ईश्वर परमेश्वर असतो का? जेथे जेथे माझे हिंडेल हे मन, तुझेचे दर्शन तेथे होवो. तुझं विण देवा न तुझी वासना, शिवो माझ्या मना कदा काळी. वाहो माझे मन तुझाची संकल्प, तेने आपेआप फिरावेल. स्वामी म्हणे माझी पूर्ण करी आस, ना तरी उदास जिने वाटे.
एक 5 मिनिट आपण सगळे ध्यानाला बसू. हरि हरि. मी नागपूरला गेलो होतो. तिथल्या एका कार्यक्रमामध्ये बरीच तरुण मुलं आणि मुली मी येईपर्यंत भजन म्हणत होती. मला असं वाटतं की मी सगळीकडे भेटी देण्याच्या कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी अर्धा तास उशिरा पोहोचलो. मी गेलो तेव्हा भजन चाललेलं होत, आओ सुंदर श्याम हमारे संग कीर्तन मे. आणि आप जब आना तो गोपी संग लाना, आप जब आना तो उद्धव जी को लाना. अशा प्रकारे आळवण चाललेलं होत. मी जाऊन बसल्याचं त्यांना कळलं देखील नाही. मी जाऊन माझ्या आसनावर बसलो आणि मोठ्या तन्मयतेने चाललेल्या भजनात सामील झालो. भजन संपलं आणि सगळ्या मुला मुलींनी डोळे उघडले तर मी समोर बसलेला होतो. त्यांना खूप आनंद झाला. त्या ठिकाणी मी अर्धा तासच थांबणार होतो, त्यामुळे इतर काही फार कार्यक्रम करायच्याऐवजी लगेच मला बोलायला सांगण्यात आलं, तर मला बोलताच येईना. कारण भजन म्हणता म्हणता माझ्या असं लक्षात यायला लागलं की तो श्याम सावळा सुंदर तो आपल्याबरोबर कीर्तनात येऊन देखील गेला. हे सगळं आपल्या बाबत घडलेलं आहे. थोड्यानी अर्थात मी बोलायला सुरुवात केली आणि मी म्हटलं की तुम्ही ज्या यमुना काठाचा उल्लेख करता त्या यमुना काठीने श्याम बरोबर गेलेला आहे, त्याला मी गोपींबरोबर पाहिलेला आहे, त्याचं हितकर संभाषण मी ऐकलेलं आहे, त्याच्या मुरलीचा ध्वनी मी खरोखरच ऐकलेला आहे. अजूनही मला कधी कधी भास होतो की कुंजवनात त्यांनी वाजवलेली मधुर मुरली आपण ऐकतो आहोत. हा अनुभव मी सिद्ध करू शकत नाही. अजूनही मला भास होतो की पांढऱ्या शुभ्र वस्त्रामध्ये धोतर आणि नेहरू शर्ट अशा वेशात स्वामीजी आपल्या अवतीभोवती आहेत. अजूनही भास होतो की दुकानात त्यांच्या खुर्चीच्या बाजूला पायापाशी आपण ध्यानाला बसलेले आहोत. भास होतो की भागेश्वर निवास मध्ये प्रवचनाच्या आधी दुकानातून स्वामीजी घरी आलेले आहेत, आपण आधीच ध्यानाला जाऊन बसलेले आहोत. स्वामीजींच्या स्नानाची चाहूल आवाजाने लागते आहे, भीमरूपी स्तोत्र ऐकू येत आहे, भुरग्यांचा आवाज येत आहे, जेवत आहेत. कधी कधी भास होतो कि आपण ध्यानाला बसलेलो ते पाहत आहेत. कधी कधी भास होतो की सावळ्या तनूच्या बरोबर असलेल्या सवंगड्यांमध्ये आपणही आहोत. लोणी चोरण्याचं काम चाललेलं आहे आणि सगळ्यांना लोणी खाण्यासाठी म्हणून तो प्रोत्साहन देत आहे. अजूनही भास होतो की स्वामीजींच्या दारात आपण गेलेले आहोत. मधुराताई बरोबर आहेत आणि राधिका बेल वाजवल्यानंतर दार उघडते आहे. हे भास देखील आनंदाचे वाटतात. या स्वप्नातल्या कळ्यांना कधीही उमलू नका असं मी म्हणणार नाही. अपूर्णतेची गोडी जीवाला वेड लावणार नाही, तर या उमललेल्या पाहायलाच बरं वाटेल. आणि तसंच त्यामुळंच या स्वप्नातल्या कळ्या पण उमलतात असं वाटतं, त्याची फुलं होऊन आपल्या समोर येतात असं वाटतं. स्वामीजी गेले हे मानायला मी तयार नाही. ते मानायला तयार नसल्यामुळेच ते जसं सांगतात त्यांनी जसं सांगितलं तसं त्यांच्या समोर करून दाखवण्याची इच्छा आहे. वैकुंठामध्ये आयुष्यात प्रथमच स्वामीजींच्याकडे पाठ फिरवून बसण्याचं भाग्य तुला लाभलं. त्याच वैकुंठामध्ये स्वामीजींच्या देहाला अग्नी देण्याचं कर्म करणं माझ्या नशिबी आलं, ते मला करावं लागलं. आपली आपली भूमिका प्रत्येकाने बजावली. तेव्हा जेव्हा तिथं पौरोहित्य करणाऱ्या व्यक्तीने सांगितलं, मी बापूसाहेब आणि माधवानंद तिथं आम्ही होतो, त्यांच्या पार्थिव देहाला परत एकदा शेवटचा स्पर्श करून पाहिला आणि तुझ्याप्रमाणेच माझ्याही हाताला तो स्पर्श अजूनही जाणवतो. तो स्पर्श मला प्रेरणादायी वाटला. प्रेरणा अशा करतात की देहाला मृत्यू आहे आणि आत्मा अमर आहे हा शेवटचा अवघड धडा त्यावेळेला ते शिकवत होते. तुझ्या आठवणी संपूर्ण येत असं वाटत होत. प्रत्येक गोष्टीला शेवट असतो तसा या आठवणी या तऱ्हेने आपण ऐकल्या, त्या नुसत्या ऐकल्या नाहीत तर अनुभवल्या असं मला वाटत. एक प्रश्न असा आहे, खरं म्हणजे निवेदन आहे. काल तुम्ही राहळकर मध्ये म्हणालात की साधकाचा विनय हा पराभूत विनय नसावा आणि कंसात असं लिहिलेलं आहे की असंच म्हणाला होतात ना, साधकाला आपल्या स्ट्रॉंग एरियाचीही जाणीव असायला हवी असंही काहीस आपण सांगितलं. आपल्या मार्गदर्शनाखाली साधना करत असताना ठळकपणे मला असं लक्षात येत आहे की जी बेसिक रिक्वायरमेंट चांगल्या साधकानं प्राप्त करून घेण्याची ती म्हणजे मनाचं अमन होणं, ते मला जमत नाही. लिहितानाही दुःख होत असलं तरी कबूल करण्याशिवाय पर्याय नाही. आपण दाखविलेल्या मार्गावरून चालणं या व्यतिरिक्त दुसरी कुठलीही प्राधान्याची गोष्ट आयुष्यात नाही, तरी ही परिस्थिती आहे. स्ट्रॉंग एरियाज पाहिले तर असूनही आपल्याच कृपेने साधनेत सातत्य आहे. जे आहे ते ऍक्सेप्ट करून चालत राहण्याशिवाय दुसरी इच्छा नाही. तुमचा सहवास तुमचं प्रेमच याला कारणीभूत आहे. तुमच्या आश्रयाला मी आली आहे. तुमचा अखंड सहवास मला माझ्या अंतःकरणात लाभावा अशी आपल्या चरणी कळकळीची प्रार्थना आहे असं म्हटलेलं आहे. साधनेत सातत्य ज्याच्या आहे त्याला मनाचं अमन हे अनुभवाला येणार. मनाचं अमन अनुभवाला येण्यासाठी म्हणून मनाकडे साक्षीत्वानी पाहणं, मनाच्या व्यापाराकडे साक्षीत्वानी पाहणं हे गरजेचं आहे. काय मिळायला हवं याचा विचार करायला नको. कर्माचा सिद्धांत असा आहे की कर्म केल्यानंतर फळ हे कर्मामागोमाग चालत येतं, आपोआप येतं. फळ मिळवण्याची इच्छा धरली काय किंवा फळ मिळवण्याची इच्छा न धरली काय, फळ हे अपरिहार्यपणे मिळतं, फळ हे मिळणारच. जे कर्म आहे त्या कर्माचं सुसंगत फळ हे मिळाल्याखेरीज राहत नाही. अमन प्राप्त व्हाव, उन्मनी अवस्था प्राप्त व्हावी अशी इच्छा असणं खूपच स्वाभाविक आहे. तरी देखील कर्मफळाला जी कात्री लावलेली आहे ती कात्री साधनेच्या कर्माच्या फळांना देखील लावलेली चांगलीच असते, तिथेही ती लावावीच. भगवद्गीतेत एक श्लोक आहे, आहे गीता तुमच्याकडे आता पटकन मला तो आठवत नाही म्हणून मी चौथ्या अध्यायामध्ये वेगवेगळ्या साधना भगवंतांनी सांगितल्या. चौथ्या अध्यायाचा तो शेवटचा विषय आहे, वेगवेगळ्या साधना ज्या सांगितल्या विकर्म या नावाने भगवंतांनी त्या साधना सांगितल्या. कर्मणो इहपि बोद्धव्यम, बोद्धव्यम च विकर्मणः, अकर्मणश्च बोद्धव्यम, गहना कर्मणो गतिहि, असं भगवंत म्हणाले. आणि ब्रह्मार्पणम ब्रह्म हवी, ब्रह्मागनौ ब्रह्मणाहुतम, ब्रह्मैव तेन गंतव्यम, ब्रह्म कर्म समाधिना. मग कोणी दैव यज्ञ करतात, कोणी श्रोत्रादीन इंद्रियाणि अन्ये संयमाग्निषु जिव्हती, संयमाग्नी मध्ये श्रोत्र आदी सर्व इंद्रियांचा संयम करतात, अशा प्रकारे साधना सांगितल्या. आणि सर्वात शेवटी भगवंत म्हणाले की एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे, कर्मजान विद्धितान सर्वान एवं ज्ञात्वा विमोक्षसे. अशा प्रकारचे यज्ञ या नावाने या सगळ्या साधना सांगितल्या. पण या सगळ्या साधना वेगवेगळी विकर्म, तर ही सर्व ब्रह्माच्या ब्रह्मणो मुखे, ब्रह्माच्या मुखातून बाहेर आल्या. कर्मजान विद्धितान सर्वान, आणि हे सर्व कर्माचेच भाग आहेत. एवं ज्ञात्वा विमोक्षसे असं म्हटलेलं आहे. हे कर्माचे भाग आहेत किंवा ही साधना ही देखील कर्म आहेत असं जाणल्यामुळे तू याच्यातून सुटशील असं म्हटलंय. याच्यावर, या श्लोकावर हा सामान्य दिसणारा श्लोक विनोबांनी फार सुंदर टिपा दिलेली आहे गीताई चिंतनिकेमध्ये. त्यांनी असं म्हटलेलं आहे की तिसऱ्या अध्यायामध्ये आणि चौथ्या अध्यायामध्ये देखील जे कर्म प्रकरण आहे तेच कर्म साधनेला देखील त्याच कर्माचे सिद्धांत लागू होतात. हे पहिलं महत्वाचं कथन त्याच्यामध्ये आहे. म्हणजे जशा कर्माचा त्याग करता येत नाही तसं साधना विषयक कर्म देखील आवर्जून करणी आहेत असा त्याच्यातून बोध होतो. दुसरी महत्वाची गोष्ट ते असं सांगतात की जसं कर्म करून अभिनिवेश टाकून मयी सर्वाणी कर्माणी सन्यस्य अध्यात्म चेतसा निराशी ही निर्ममो भूत्वा युद्धस्व विगत ज्वरहा, फलाशा टाकून ममत्व टाकून ज्वर म्हणजे अभिनिवेश कर्मातला टाकून कर्म करायला सांगितलेलं आहे, तसं साधनेचीही कर्म त्याच्यातला ज्वर अभिनिवेश टाकून करणं हे अभिप्रेत आहे. तसंच असंही एक सूचन आहे की जर हे जमलं नाही तर देहबुद्धी निश्चित आहे, तशी साधकाला देखील जर फळाकडे लक्ष देऊन किंवा ममत्वानी किंवा अभिनिवेशाने कर्म केलं तर देहबुद्धी निश्चित आहे, देहबुद्धीतून तो सुटणार नाही. म्हणून साधनाविषयक कर्म देखील जे प्राप्तव्य आहे त्याची सतत चिंतन न करताच करावी. कर्म केलं जसं रस्ता चालला की ठिकाणी येणार हे जसं निश्चित आहे ते त्याचं फळ असावं, तसं साधनाविषयक कर्माचं शेवटचं टोक हे फलप्राप्ती आपोआपच आहे. असं असल्यामुळं आपण रस्ता चालतोय हे पाहणं जास्त महत्वाचं आहे. आपल्याला अद्याप पर्यंत काय झालेलं नाही याची जाणीव असणं ठीक आहे, पण तरी देखील आपण चालणं हे खूप महत्वाचं आहे आणि हा जो स्ट्रॉंग पॉइंट म्हटलेला आहे हाच माझ्या दृष्टीने महत्वाचा आहे. या चालण्यामध्ये देखील आपलं कर्म कर्माच्या न्यायाने मात्र उत्तम होणं, याचा अर्थ ध्यान उत्तम होणं, याच्यासाठी ध्यान सुरुवातीला श्रद्धा भावनेसहित त्याचा आधार घेऊन म्हणजे भक्तीचा आधार घेऊन, नंतर मात्र विचारांपासून तटस्थता या न्यायानेच करायला लागतं. विचारापासून तटस्थता जमत नाही, विचारापासून अलिप्तता जमत नाही, म्हणून अमन जमत नाही. अमन जमत नाही हा स्वतंत्र प्रॉब्लेम नाही, तर आलेला विचार झटकून टाकता येत नाही हा प्रश्न आहे. मन की तरंग रोकलो बस हो गया भजन, असं कबीर म्हणतात. आदत बुरी सुधारलो, जो तरंग उठतो त्या तरंगाचा समुद्र होतो, तरंगाचा समुद्र होतो हे लक्षात घेऊन जिथं तो प्रथम उठतो तिथं जर त्याला रोखला तर अमन हे तुम्हाला समजो अथवा न समजो फ्रॅक्शन ऑफ सेकंद तरी अमन हे मिळतच असतं, होतच असतं. तसं माझी अजून एक खात्री आहे, ज्यांनी प्रश्न विचारलेला आहे ती व्यक्ती माहीत असल्यामुळं, की भगवंत देखील कृपाळू होऊन आपल्याला चांगल्या चांगल्या साधनेचा देखील अनुभव मधून अधून देत राहतो आपल्या योग्यतेप्रमाणे. पण एखाद्या व्यक्तीला चांगल्या साधनेचा म्हणजे स्वरूपानंदांसारखं ध्यान होणार नाही, पण त्याची जर प्रकृती लक्षात घेतली, त्याची जर कुवत लक्षात घेतली, तर त्या कुवती बाहेरचा असा आनंद, त्या कुवती बाहेरचं समाधान एखाद वेळेस तरी त्याला मिळतं, त्यामुळे ते परत परत मिळवावं म्हणून तो बसतो. तो कृपाळूपणाने मधून अधून त्याला चांगलं ध्यान देखील, चांगली अनुभूती देखील देतच असतो. जेव्हा ते सगळं जमून जातं तेव्हा ते सगळं आपल्या कर्मानी जमलं असं नाही, ते सहज जमून जात. असं जेव्हा होतं तेव्हा ती परमेश्वराची कृपा समजायची. कधी कधी असं होतं, या कृपेच्या बाबत मी तुम्हाला सांगतो, की तुम्ही ध्यानाला बसलेले आहात आणि तुम्ही एका एका छोट्या विचारावरून इतके फिरायला सुरुवात करता आणि तुम्ही विचारच जणू करता, तुम्ही ध्यान करतच नाही अशा स्थितीत येता, तेव्हा अचानक तुमच्या लक्षात येतं की अरे ध्यानाला बसण्याच्या ऐवजी आपण असे हे अवांतर विचार का बरं करत बसलो, आपण तर विचारात सापडलो. अशा वेळेला तुम्ही विचारात सापडला हे जाणणारा तिथं दुसरा कोणी नसताना आणि तुम्ही तर विचारामध्ये पूर्ण गुंतून गेलेला असताना तुम्हाला जाग केलं कोणी? कोणीतरी एक दुसरा होता तिथं की ज्यांनी तुम्हाला जाग केलं, ज्यांनी तुम्हाला सावध केलं आणि सांगितलं की तुझं ध्यान होत नाहीये, तर तो नारायण होता, तो मगाचा सुंदर श्याम होता. ती आपली गुरु माऊली होती, ते सद्गुरु होते, आतून त्यांनी आपल्याला जाणीव दिली, आतून त्यांनी आपल्याला सांगितलं की तू. आणि असा अनुभव येतो साधकांना की या क्षणापासून पुढं थोडा वेळ खरंच खूप चांगलं ध्यान होतं. म्हणून साधकाला जे प्राप्तव्य आहे ते प्राप्तव्य खूप दूरचं असल्यामुळं त्याला आपल्याला काय काय मिळालं नाही याची जाणीव असतेच, त्याच्या सतत चिंतनामध्ये नसावं, त्याच्याऐवजी आत्मभावाच्या चिंतनामध्ये असावं. आत्मभाव स्थिर झालेल्या पुरुषाच्या ठिकाणी कोणते गुण आहेत ते गुण बाणवण्याचा अभ्यास करावा. मी काल असं म्हणालेलो होतो की कधी कधी एखादा साधक अतिलीन अतिनम्र अतिलीन अतिविनयशील अतिलीन असं करता करता इतकं कमीपण कमीपण आपल्यावर घेत राहतो की त्या कमीपणाचे संस्कार तो बलवत्तर करतो. मी कसला, मला काही जमणार नाही, मी अज्ञ, मी बालक, मी पतित, त्याच्याऐवजी सांगितलंय काय, अमृतस्य पुत्र हा असं सांगितलेलं आहे. तुला समजत नसलं तरी देखील तू तेच आहेस असं सांगितलेलं आहे. ऐक शिष्या येथींचे वर्म, स्वये तूच आहेस ब्रह्म. आणि तो मात्र धोषा धरू नये की मला कुठलं जमणार. या गोष्टीमुळं आपण विपरीत संस्कार आपल्यावरच करत असतो हे लक्षात आपण घेऊ. ज्ञानेश्वर महाराजांच्या एका ओवीच्या निमित्ताने मी हे बोललो. ज्ञानेश्वर महाराज तिथं असं म्हणतात की माझ्या गुरूंचं मी एकुलत एक अपत्य आहे. जे तान्हेनी मिया अपत्ये आणि माझे गुरु एकलवते अशी माझ्याबाबत स्थिती आहे. त्यामुळे गुरूंचं सगळं प्रेम सांप्रत काळी माझ्यावरच आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ही भावना आहे आणि ठेवता येण्यासारखी आहे, प्रत्येकाने ठेवता येण्यासारखी आहे. या भावनेने खूप मोठा फरक पडतो. पूर्वी तर असं असायचं की भावना फरक करून जाते म्हणून सैन्याला पोवाडे ऐकवले जायचे. कशाकरता ऐकवले जातात? याकरता ऐकवले जातात की तुम्ही पूर्वी पराक्रम गाजवलेला आहे, तुमच्या पूर्वजांनी पराक्रम गाजवलेला आहे, तुमच्याही अंगात ती धमक आहे, उठा. अशा करता की काहीतरी कर्म करायचं आहे. ते कर्म करत असताना जर रडगाणी वाजवली, रडगाणी गायली तर तो लढेल काय? तसं गुरूंची कृपा आठवणं आणि माझ्यावर ती परिपूर्ण आहे असं म्हणणं यांनी गुरूंची कृपा वाढत असते. माझ्या ठिकाणी जे प्लस म्हणून जे पॉइंट्स आहेत की मला श्रवणाची आवड आहे, जमत नसेल पण चांगल्या वर्तनाची मला आवड आहे आणि मी यथाशक्ती प्रयत्न करतो, मी अत्यंत नियमित आहे. परमार्थाला सुरुवात करायच्या आधीचं जीवन जर पाहिलं तर त्या तुलनेने आत्ताचं जीवन माझं पुष्कळ उन्नत झालेलं आहे. असे जरा चार चांगले विचार आणा आणि म्हणा की मग एवढं जर असेल तर साक्षीत्व का जमणार नाही? तुम्हाला साक्षीत्वही जमेल. असं असल्यामुळं जो उपनिषद देखील म्हणतात की जो अस्थिभावाने साधना करतो त्याची साधना यशस्वी होते. तो आहेच आणि मीही आहेच अशा भावाने जो साधना करतो त्याची साधना यशस्वी होते. तुम्हाला समजत नाहीये हा तुमचा प्रश्न आहे, पण वस्तुस्थितीमध्ये तुम्ही परमात्मा स्वरूपच आहात असं जेव्हा सद्गुरु सांगतात तेव्हा त्या श्रद्धेनेच मला समजेल. मी असंच म्हणतो की मला समजलेलं आहे की मी परमात्मा स्वरूप आहे, आणि समोरच्याला समजत नसलं म्हणून काय झालं? मी पाहतोय ना त्याचा परमात्मा, तो परमात्मा स्वरूप आहे, त्याच्या परमात्म्याकडे पाहून मी बोलतो. आणि तुम्हाला स्फूर्ती मिळते. कशी मिळते? अशीच मिळते ज्योतीने ज्योत लागावी तसं काहीतरी घडतं. याचं कारण तुमच्याही आत ती चेतना आहेच, फक्त कसं ठिणगी असावी आणि बरीच त्याच्यावर लाकडं पडलेली असावीत. त्या ठिणगीला कुठंतरी फुलायला देखील अवसर नसावा अशी परिस्थिती. पण अशा परिस्थितीत देखील तुम्ही जर अशी कधी शेकोटी पाहिली असेल अगदी ते होतो. असं असल्यामुळं माझं वर्तन तिथं ते भाषण त्यांनी केलं, ज्या परिस्थितीमध्ये ते राहिले, खायला नाही, ड्रेनेजचं काम चाललेलं होतं, ते मोठे सिमेंटचे पाईप तिथं होते, त्याच्या आत तरी येथ एक असे आधारू तेनेची बोले मी सधरू जे सानुकूल श्री गुरु ज्ञान देवो म्हणे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ज्ञानेश्वरी सांगताना येरवी तरी मी मूर्खू जरी जाहला अविवेकू तरी संत कृपा दीपकू सोजवळू असे. संत कृपेचा जो दीप आहे त्याच्या प्रकाशात मी पाहतो आहे. कोणीही झालं तरी व्यक्तीच असते आणि अशा भावनेने ती उन्नत होते. ज्ञानेश्वर महाराजांच्या या सांगण्यामध्ये देखील नम्रता जरूर आहे पण त्यांनी केलेल्या प्रयत्नांचं प्रतिबिंब आहे निश्चित आहे. अशा अर्थाने मी बोलतो आहे, मला सांगायचं आहे. त्यामुळं अमन होत नाहीये तर ठीक आहे, कधीतरी अमन देखील झालेला असेल. रोज रोज अमन होत नाही, ठीक आहे. आपण साक्षी भाव जमवण्याचा प्रयत्न करावा. हे जे वारंवार कार्यक्रम त्यामुळे तुम्ही भाग्यवान आहात. एक प्रकारे तुमच्या सद्गुरूंची आणि तुमची भेट जर वर्षातून दोन दिवस तीन दिवस सद्गुरु तुमच्या गावी बंब लावायचा, आता काय गिझर आंघोळ करायची, काहीतरी एक कर्मकांड म्हणून ध्यानाला बसायचं अथवा नसती उदबत्ती लाव स्वामीजींनी परमार्थ सांगितला आणि समोर आलेल्या लोकांना त्याच श्रोत्यांना तयार करण्याची इच्छा धरली. त्यामुळे ही जी आपल्या ठिकाणी प्रेरणा आहे या प्रेरणेला हाताला धरून आपल्याला कितीतरी पुढे जायचं आहे. तर हे निवेदन देखील खूप चांगलं आहे की तुमच्या ठिकाणी नियमितता आहे, तुम्हाला चांगल्या ध्यानाचा मधून अधून अनुभव आहे, श्रवण आहे, याला धरून नैराश्याचे विचार झटकून टाकले पाहिजेत. असं करून आपण आपल्या ध्येयापर्यंत निश्चित पोहोचू. स्वामीजी म्हणायचे की स्टॅम्प पेपर घेऊन या मी सही करून देतो म्हणायचे. तुमच्या जीवनात तुमच्या बाबत घडेल, चाल मागे नको पाहो, तुझं जमान आम्ही आहो, मी जामीनदार आहे तुला, किंवा जबान आम्ही आहो, मी जबान देतो. आणि याचीच आपल्याला गरज आहे, आपल्याला गरज आहे कोणीतरी तू हे करू. आज मी मागच्या वेळेला घेतलेला प्रश्न घेऊन आलेलो होतो पण आजच्या एकूण केंद्राची खूप नाजूक मी त्या मनस्थितीतच येता येईना मला की तो प्रश्न घ्यावा आणि उत्तर द्यावं, म्हणून मग एक निवेदन घेतलं आणि